प्रश्न क्रमांक 27. सहस्रावधी वर्षांच्या प्रक्रियांमधून होणारे परिणाम सोसत आलेला आपला अलीकडचा हिंदू समाज ज्या स्वरूपात दिसतो आहे त्या स्वरूपात त्याने पुरातन श्रेष्ठ संस्कृतीचा वारसा सांगावा, यात वैशिष्ट्य कोणते?
आजच्या इतिहासतज्ञांना मान्य असणाऱ्या भाषेत बोलायचं म्हणजे वैदिक काल, उपनिषद काल आणि महाभारत कालाचा पूर्वार्ध हा आपल्या संस्कृतीतील उत्कर्षाचा आणि वैभवाचा काल होता. महाभारत कालापासून विकृतीची काही विजय अंकुरू लागली, पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने, अलौकिक मार्गदर्शनाने या विकृतींचा बिमोड करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी कौरवांचा, स्वकीय यादवांचाही तटस्थपणे संहार घडविला. तेथून पुढे बुद्धाच्या उदयापर्यंत जवळजवळ 2500 वर्ष आपले वैभव टिकून राहिलं. समाजजीवन शांत, प्रसन्न, उत्कर्षशाली असं राहू शकलं. बुद्धाच्या उदयानंतर त्याच्या तत्वज्ञानातील वरवर दिसणारा उदात्तपणा व्यवहार विन्मुख अशा एकांतिकतेचा पाठपुरावा करणारा असल्यानं समाजधारणेचा मूलभूत आधार डळमळू लागला आणि त्यानंतर आपल्या भारतभूमीच्या वैभवाची उतरती भांजणी आरंभली. हाच काळ सर्व जगभर ऐतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. याच काळात आपणास परकीय आक्रमणांना तोंड देण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला. आपण यातील बरीच आक्रमणे पराक्रमाने परतवून लावली आणि काही आक्रमकांना पचवून आत्मसात करून टाकलं. ते इतकं की भारतीय समाजात त्यांची वेगळी ओळख म्हणून उरली नाही. गेल्या 1100 वर्षांचा काळ मात्र भूषणावह नाही. विजयनगर आणि रायगड येथे झालेल्या यशस्वी प्रतिकाराचे अपवाद वगळता या काळातील भारतवर्षाचा इतिहास पराभवाचाच आहे. त्यातही अधूनमधून सोनेरी पाने चमकतात, पण सातत्य न लाभल्यामुळे ती चमक अधिकच अंधेरी आणते. या परिस्थितीची खंत वाटावी हे कितीही स्वाभाविक असलं तरी त्याने विषण्णता येऊन वा निराश होऊन आपल्या प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा सांगण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? स्वतःचं वैभव डौलाने मिरवणाऱ्या जगातील अनेक संस्कृती आक्रमणाच्या 50-500 वर्षाच्या आघात कालात आक्रमकांनी नष्ट केल्या. त्या संस्कृतींची नावं केवळ इतिहासाच्या पानावर वाचण्यापुरती उरली आणि आपण 1100 वर्षाच्या दीर्घकालीन पारतंत्र्यानंतरही खंडित भारताचं का होईना पण सार्वभौम राज्य उभं करून अधिक वैभवाची यथार्थ आशा बाळगणे इतके जिवंत आहोत ही गोष्ट असामान्य आहे. अभिमान बाळगण्यासारखीही आहे. आम्ही जिवंत राहिलो हेच आमचं दौर्बल्य आहे असे म्हणणारेही काही लोक आमच्यात आहेत, पण त्यांचे ते म्हणणे विकृत विचारसरणीचे द्योतक आहे. एखादा माणूस पुन्हा पुन्हा रोगग्रस्त व्हावा आणि त्याने तज्ज्ञाला आपली प्रकृती दाखवून म्हणावं की पूर्वी माझी प्रकृती ठणठणीत होती, अलीकडेच काही ना काही दुखणे सारखं छळत असतं, असं का व्हावं? चिकित्सकानं यावर जर उत्तर दिलं की तुम्ही जिवंत आहात म्हणून पुन्हा पुन्हा व्याधींनी पेटले जाता, मराल तर पुन्हा दुखणीत होण्याचा प्रसंगच येणार नाही. हे विधान आपणास कसं वाटतं? भारतीय संस्कृतीला नावं ठेवण्याच्या अनेक बुद्धिवादी लोकांची विचारसरणी ही अशी आहे आणि म्हणून ते संपूर्ण क्रांतीची अर्थहीन घोषणा करीत असतात. उथळ विचाराला ती आकर्षक वाटली तरी ती वस्तुत अर्थहीन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आपली स्थिती 2-3 उलटलेला विषमज्वर, टायफॉइड, बरा होण्याच्या मार्गावर असलेल्या रोग्यासारखी आहे. ताप उतरून 2-4 दिवस झाले आहेत, पण अद्याप थोड्याशा हालचालीनेही दम लागून थकवा वाटावा इतकी अशक्तता आहे. पेज जेमतेम पचू लागली आहे. अशा स्थितीत पूर्वीचे सशक्त आणि कार्यक्षम जीवन लगेच जगता येणार नाही आहे खरंच. थोड्या धीरानंच घ्यावं लागेल, योग्य ते उपचार निष्ठेनं करीत राहावे लागेल. म्हणून मी पूर्वीही सशक्त नव्हतो असे कशा करता म्हणत राहायचं? आणि काही दिवसांनी पुन्हा पूर्वीसारखा सशक्त होईन, कितीही परिश्रम करू शकेन, मिष्टांने पक्वांने पचवू शकेन अशी अपेक्षा का धरायची नाही? रोगी आपल्या जीवनाची भूतकालीन कार्यक्षमता वर्णन करतो तो भविष्यकालीन आशावाद राखून, म्हणून त्याची वर्तमानकालीन दुर्बलता पाहून त्याला हिणवणे योग्य नव्हे. 4-6 रुपये शेराने दूध न मिळण्याच्या या काळात पूर्वीचा घृतकुल्या मधुकुल्यांचा वैभवी काळ स्वप्नरंजन वाटला तरी ती वस्तुस्थिती होती. आपल्या उज्ज्वल संस्कृतीचेही तसेच मानले पाहिजे. विकृतीला नेहमीच अनेक रूपता असते, उलट प्रकृती ही सर्वदा एकरूपच राहते. त्यामुळे एकरूपात्मक प्रकृती जाणून घेण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. दुःखमय असल्याने विकृतीचे ज्ञान जितके लवकर होते तितके ते प्रकृतीचं होत नाही. यामुळेच रोग घालवण्याची जेवढी आवश्यकता भासते तेवढी ती आरोग्य टिकवण्याची भासत नाही. रोग गेला की मनुष्याचे प्रयत्न शिथिल होतात आणि आरोग्य टिकवण्याच्या संदर्भात तो तेवढा दक्ष राहत नाही. या असावधपणामुळेच विकृती निर्माण होते व वाढत जाते. पिंड मूळचा धडधाकट असल्यामुळे जीवाला धोका पोचत नाही पण रोग पीडा देतातच. संस्कृतीचेही असेच होते, आपले तेच झाले आहे.